chinimandi.com podcast.
विजय डेली शुगर मार्केट अपडेट. आज बुधवार 29 जुलै 2020. डोमेस्टिक मार्केट. देशभरात बाजारात मागणी स्थिर होती. महाराष्ट्रामध्ये एसटी साखरेचा व्यापार 3180 रुपये ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर एमटीसीचा व्यापार 3280 रुपये ते 3310 रुपये प्रति क्विंटल राहिला. दक्षिण कर्नाटकामध्ये एसटी साखरेचा व्यापार 3350 रुपये ते 3400 रुपये राहिला, तर एमटीसीचा व्यापार 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला. उत्तर प्रदेशामध्ये एमटीसीचा व्यापार 3290 रुपये ते 3330 रुपये होता. गुजरातमध्ये एसटीसीचा व्यापार 3311 रुपये राहिला, तर एमटीसीचा व्यापार 3311 रुपये ते 3321 रुपये राहिला. तमिळनाडूमध्ये एसटीसीचा व्यापार 3400 रुपये ते 3475 रुपये होता, तर एमटीसीचा व्यापार 3450 रुपये ते 3475 रुपये होता. इंटरनॅशनल मार्केट. लंडन वर्ल्ड शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $363.20 प्रतिटन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 11.99 सेंट्स होते. करन्सी आणि कमोडिटी. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.696 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.1536 मध्ये झाला. क्रूड फ्युचर 3106 रुपये प्रति बॅरल. क्रूड WTI $41.50 होते. इक्विटी. BSE सेन्सेक्स 421.82 अंकांनी खाली येऊन 38,071.13 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE निफ्टी 97.70 अंकांनी खाली येऊन 11,202.85 अंकावर बंद झाला.